السلام عليكم ورحمة الله وبركاته، نحمده ونصلي على رسوله الكريم، أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي، رب زدنا علما، اللهم فقهنا في الدين، اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا وعملا متقبلا. اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه، وأرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه. ربي أدخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا. آمين يا رب العالمين. اجو سكن داسي سورة المائدة جي آيات 116 كاوتي 120 تاي 116 كاوتي 120 تاي ان شاء الله تعالى असां जी अॼु हिन सबक़ में सूरह अलमाइदा बि ख़तमु कंदासीं। हाणे जीअं अॻे वारे सबक़ में हले पियो त अल्ला ताला असांखे हिकिड़ो क़यामत जो उहो जेको ईसा अल सलाम ऐं अल्ला ताला जे विच में जेका ॻाल्हि थी हले त असांखे अल्ला ताला उहो ॿुधायो आहे। तव्हांखे ॿुधायो आहे त इन उन जेके ग़ैब जूं शयूं आहिनि त उहो कंहिंखे बि ख़बर न आहे, सिर्फ़ु रब करीम खे ख़बर आहे। अल्ला ताला असां एॾी मुहबत करे थो जो असांखे इहे शइ अॻ में ॿुधाए थो त कहिड़ी शइ असांजे लाइ सही आहे ऐं कहिड़ी शइ असांजे लाइ सही कोन्हे। हिन सबक में बि अॼु वारे सबक में बि उहो उनजी कंटिन्यूएशन आहे त अल्ला ताला ईसा अल सलाम खां छा पुछे थो, रब छा थो पुछे ईसा अल सलाम खां। त आयत नंबर 116 116 अलमाइदा जी أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال الله يا عيسى ابن مريم أي جنه چيو الله تعالى اي عيسى ابن مريم أأنت قلت للناس اتخذوني وأمي إلهين من دون الله چا تو مانن کي چيو ته الله تعالى کان سوا مکھي منجي ما کي ب معبود ڪري وٺو۔ هاڻي هي جيڪو ا قيامت جو ڏي ا جن ईसाइन जेके ईसाई हुया जिन नौज़बिला ईसा अल सलाम खे अल्ला ताला जो पुटु करे मञो उन्हनि जी मौजूदगी में उहे बीठा आहिनि उनजी मौजूदगी में क़यामत जे ॾींहुं अल्ला सुबहान व ताला ईसा अल सलाम खां सुवाल थो करे छा तूं उन्हनि माण्हुनि खां असां पंहिंजी ऐं पंहिंजी वालदा जी इबादत करण लाइ चयो हुयो। हाणे इहो आहे हिकिड़ो त क़यामत ॾींहुं जेके ईसाई उन्हनि जी उन्हनि खे शर्मिंदा करणु उन्हनि खे ख़्वार करणु। हाणे अल्ला ताला खे त हर शइ जी ख़बर आहे पर अल्ला ताला क्वेश्चन करे ईसा अल सलाम खां पुछे थो, रब पुछे थो त जीअं चवो न त ईसाइनि खे ख़्वार करणु उनखे शर्मिंदा करणु। हाणे ईसा अल सलाम जो जवाबु छा आहे? قال سبحانك ما يكون لي ان اقول ما ليس لي بحق ईसा अल सलाम जन फ़रमाइनि था सुबहानक तूं पाक आ नाहे मुंहिंजे लाइ त मां चवां मुंहिंजे लाइ इहो मुंहिंजे शायन निशान आहे ई कोन त मां अहिड़ी ॻाल्हि चवां जंहिंजो मूंखे कुझु हक़ु नाहे। त मालिक तूं पाक आ मुंहिंजी किथो आई अहिड़ी हिमत मुंहिंजी किथो आई इहा मजाल जो मां इहो शइ चई सघां अहिड़ी शइ चवां जंहिंजो मूंखे को हक़ु ई कोन्हे। हाणे उहे ईसाई जिन हमेशह सॼी ज़िंदगी इहो ई यकीन रखियो आहे त ईसा अल सलाम असांखे क़यामत ॾींहुं बचाईंदा उहे असांखे जन्नत में उन्हनि जे करे असां जन्नत में वेंदासीं उहे असांजे ज़रियो आहिनि असांजे बचाव जा दोज़ख खां बचाव जो ईसा अल सलाम असांजे ज़रियो आहिनि। हाणे उहे उते बीठा आहिनि। हाणे सोचो त ईसा अल सलाम पंहिंजे रब यकतो ईअं फ़रमाइनि था त सोचो उन माण्हू जेके पूरो यकीन सां उन्हनि ज़िंदगी गुज़ारी त असां बची वेंदासीं असां बचियल आहियूं। हाणे उन जो उन महिल छा हालति आहे उन्हनि माण्हुनि जी छा हालति आहे जेकी सॼी ज़िंदगी सोचे करे वेठा आहिनि त असांजा गुनाह ईसा अल सलाम जन खणी विया आहिनि हाणे का ॻाल्हि कोन्हे बसि हिकिड़ो यकीन करे छॾियो इन जो पोइ ज़िंदगी कीअं बि गुज़रे थी असां जन्नत में वेंदासीं असां बख़्शियल आहियूं अल्ला ताला जो असां सां वाइदो थियल आहे। हाणे उन्हनि जी छा हालति आहे उन टाइम ते ऐं हिते ईसा अल सलाम जो अदब ॾिसो पंहिंजे रब जे अॻितो त उहो ॻाल्हि जो कीअं था जवाबु ॾियनि हेॾे अदब सां त मां हक़ खां सवाइ का ॻाल्हि न चई आहे ऐं इन जो नतीजो इहो आहे त हीअ ॻाल्हि जेका यारब हीअ ॻाल्हि हक़ कोन्हे इन लाइ मां इहा न चई आहे इन कुन तो कुल तू फ़क़त अलिम त हू जेकॾहिं मां इहो चयो हुजे आहे त तोखे ज़रूरु इन जो इल्मु हुजे आहे त ईसा अल सलाम जो अदब ॾिसो इन सां त अल्ला ताला इल्म ते छॾे ॾिने तो या अल्लाह जेकर मायरो चयो हुजे आ मुंहिंजी जेकॾहिं हीअ चाहत हुजे आ त तोखे ज़रूरु इन इल्मु हुजे आ तालम माफ़ी नफ़्सी तूं ॼाणे थो तोखे ख़बर आहे जेको मुंहिंजी दिलि में आहे वला आलम माफ़ी नफ़्सिक ऐं जेकी तुंहिंजी दिलि में आहे मां न ॼाणंदो आहियां त मालिक तोखे सभिनी जी ग़ैबनि जी ख़बर आहे हर ग़ैब खे ख़ूब ॼाणण वारो आहे तूं मुंहिंजा रब माना त मालिक मुंहिंजे ग़ैब खे तूं ॼाणंदो आहीं मां तुंहिंजे ग़ैब खे नथो ॼाणियां इनक अंत अल्लामुल ग़ुयूब बेशक तूं ई लिकियल खे ॼाणींदड़ आहीं गुझियुनि खे ॼाणींदड़ आहीं ग़ैब खे ॼाणींदड़ आहीं हाणे ईसा अलाम खां जॾहिं अलाह ताला क्वेश्चन कयो त ईसा अलाम जेको जवाबु शुरूआति कीअं कई सुभान सुभान क पाक आहीं तूं त इहो इन करे त ॾिसो अल्लाह ताला जी जेको शरीक ठाराहियो वियो जेके इहे माण्हू ईसाई ठाहे अलाह ताला शरीक करनि पिया त अहिड़ी वॾी ॻाल्हि पिया करनि जो उन जे लाइ पहिरियों अलाह ताला जी इज़त बयानु करणी त सुभान क तूं पाक आहे मुंहिंजा मालिक हाणे हिते इहो क्वेश्चन थो थिए त ईसाइनि जे लाइ त केरु चवे त ईसा यकीन ईसा अलाम खे त अल्लाह ताला नऊज़ बिला पुटु करे मञनि था पर हज़रत मरियम अलाम खे त ख़ुदा करे नथा मञनि त ॾिसो हुननि खे इहा त उहो त चवंदा हुया न त मरियम अलाम खे इंसान खे ॼणियो नाहे उन्हनि ख़ुदा खे ॼणियो आहे नऊज़ बिला पुटु माउ जो जुज़ आहे माउ जी माउ मूं पैदा थियल आहे सम्झो था त जॾहिं पुटु ई ख़ुदा आहे त उन सां लाज़िम आहे त उन जी माउ बि ख़ुदा आहे हाणे उन्हनि चयो नाहे पर हिकिड़ो जेको मञणु हूंदो आहे न सूरह तौबा जी आयत नंबर 31 में आहे न त उन्हनि पंहिंजे उलमा ऐं दरवेशनि खे अलाह खां सवाइ पंहिंजो रबु ठाहियो आहे ऐं मसीह इब्न मरियम खे बि हिकिड़ी रिवायत में त हज़रत आदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला बयानु फ़रमाइनि था त मां रसूल अल्लाह सल वसलम खां पुछो या रसूल अल्लाह सलाहु वसलम ईसाई पंहिंजे उलमा ऐं दरवेशनि खे इबादत उलमा ऐं दरवेशनि जी इबादत न कंदा आहिनि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो छा ईअं न कंदा आहिनि त उहो जंहिं शइ खे अल्लाह ताला हलाल कयो आहे उहे उनखे उन जा उलमा दरवेश हराम चवनि त इहे उनखे हराम करार ॾींदा आहिनि जंहिं शइ खे अल्लाह ताला हराम कयो आहे उनखे उन जा उलमा दरवेश हलाल चवनि त इहे बि उनखे हलाल चवंदा आहिनि मां चयुमि छो न त तव्हां फरमायो त इहा ई उन इबादत करणु आहे ऐं सूरह अलमाइदा जी आयत नंबर 73 में 73 में असां पढ़ियो आहे जीअं तर्जुमो आहे त बेशक उहे माण्हू काफ़र आहिनि जिन चयो आहे अल्लाह टिन मां टियों आहे मां कुल तो लहुम मां न चयो आहे इन्हनि खे इला मां अमर तनी बि पर जेको तूं मूंखे हुकुम ॾिनो हुकुम कहिड़ो अल्लाह ताला ॾिनो अने बुदुल्लाह रबी व रबकुम त इबादत कयो अल्लाह ताला जी जेको रब मुंहिंजो आहे तव्हांजो रब आहे त हिते ईसा अलाम जन फरमाइनि था त या अला मां उन्हनि खे न चयो आहे मां उन्हनि खे उहा शइ चई आहे जेको तूं मूंखे हुकुम ॾिनो हाणे हिते सभु माण्हू बीठा आहिनि ई क्रिश्चन्स बि बीठा आहिनि इन मां हिते असांखे छा थी ख़बर पवे त सभिनी खां सुवालु थींदो नबियुनि खां बि सुवालु थींदो जेकॾहिं असां इहो चाहियूं था न त असांजो नबी असांखे ॾिसी करे ख़ुशि थिए त असां एज़ अ क़ौम असांखे पाण खे ठाहिणो आहे असां पंहिंजे नबी सां मोहबत कयूं था न हर को इहो वॾो वॾो दावो करे थो त असां नबी सां मोहबत था कयूं त उन सां असांखे करिणो छा आहे असां पा चऊं था असांखे पंहिंजे रब सां मोहबत आहे असां चऊं था असां पंहिंजे नबी सां मोहबत आहे त असांखे छा करिणो आहे उहो तव्हां क्वेश्चन तव्हां असां पाण खां पुछणो आहे त मूंखे छा करिणो आहे जो मुंहिंजो रब बि मां ख़ुशि थिए मुंहिंजो नबी जॾहिं उते मूंखे ॾिसे थो ख़ुशि थिए छो त नबी असांजे करीम नबी करीम सलाहु आलैहि वसलम जन असांजे लाइ ॾाढियूं तकलीफ़ूं सुठियूं हुयूं असांजे लाइ रातियुनि जो रोईंदा हुया ताना बर्दाश्त कयूं टॉर्चर बर्दाश्त कयो हुयूं असां जेको मुस्लमान आहियूं न इहो अल्लाह ताला रहमत सां ऐं नबी करीम सलाहु वसलम जिन जी जेके महिनत आहे न उन करे आहियूं त असां छा कंदासीं मोट में असां छा था ॾियूं पंहिंजे नबी खे छो त इन में फ़ाइदो असांजो ई आहे ईअं नाहे जो चऊं था ॿिए कंहिंजो फ़ाइदो असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे असांखे छा करिणो आहे असां चाहींदासीं असांजो नबी असांखे ॾिसी क़यामत ॾींहुं ख़ुशि थिए पंहिंजी उमत खे ॾिसी ख़ुशि थिए त पोइ असांखे हीउ कलाम सिखणो आहे हिन कमल कलाम खे अमल में आणणो आहे ऐं हिते ईसा अलाम जी ॾिसो न अतात ॾिसो आज़ी ॾिसो क़ुर करीम असांखे ॿुधाए थो त ईसा अलाम हक़ ॻाल्हि कई हुई उन्हनि कुझु अहिड़ी का बि शइ न चई हुई जेका अलाह ताला हुकुम जे ख़िलाफ़ु हुजे पाण हुननि पाण खे अलाह ताला ग़ुलाम चयो आहे मञियो आहे अलाह ताला बंदो मञियो आहे ऐं हिते ईसा अल इस्लाम जन छा था अर्ज़ु करनि त मां चयो ई न आहे इहो छा मां चयो आहे त इबादत कयो अलाह ताला जी जेको मुंहिंजो रब आहे ऐं तव्हांजो रब बि आहे इबादत में छा थो अची वञे इबादत जो कई वेंदी आहे त उन में छा हूंदा उन में हूंदो आहे अतात हूंदी आहे उन में मुहबत हूंदी आहे उन में आजिज़ी ऐं इंकिसारी हूंदी आहे उहो अथव इबादत ऐं क़ुर करीम असांखे ॿुधाए थो त ईसा अल इस्लाम हुनखे हक़ ॻाल्हि चई हुई उन्हनि ॿियो कुझु न चयो हो ईसा अल इस्लाम पाण खे मञनि था त मां अल्लाह ताला जो बंदो आहियां पाण खे बंदो मञनि था पाण खे रब जो बंदो मञनि था जॾहिं ईसा अल इस्लाम अर्सो करे न त मां मुंहिंजो रब मां बंदो आहियां पंहिंजे रब जो त छा आहियां त मां पाण ग़ुलाम आहियां त जीअं अल्लाह ताला तव्हांजो रब आहे ईअं मुंहिंजो बि रब आहे ॾिसो न बंदो बंदो ई रहंदो आहे रब रब ई रहंदो आहे उहो आहे न त बंदो बंदो या चाहियो केतिरो बि मथे वञे नबी करीम सलाहु वसलम जन मेराज ते विया हुया इसरा अल मेराज जो जेको क़िसो आहे त नबी करीम सलाहु वसलम एतिरो मथे विया हुया पर जेको दर्जो आहे अल्लाह ताला रब आहे बंदो बंदो थो रहे ऐं अल्लाह ताला जो जेको चवंदा आहिनि त अलाह आलम अल्ला ताला कीअं जेको चवंदा आहिनि तहजुद जे टाइम ते अल्ला ताला आसमानी ज़मीन ते ईंदो आहे रब ईंदो आहे अल्लाह ताला खे ख़बर आहे त रब कहिड़े तरीक़े सां ईंदो आहे पर उहो रब रब ई आहे भले केतिरो बि हेठि लही अचे सम्झो था त रब रब ई रहंदो बंदो बंदो ई रहंदो नबी पैगंबर हुजनि या असां पारा बंदा हुजनि अल्लाह ताला जा सभई बंदा आहियूं रब जा अल्लाह ताला जी नज़र में कंहिंजो दर्जो मथे आहे पर जॾहिं रब जी नज़र में दर्जो मथे आहे त पर उहे बि नौज़ बिला त रब जी लेवल ते नथा पहुचनि रब रब ई रहंदो बंदो बंदो ई रहंदो वकुंतु अलैहिम शहीदा ऐं मां हुयुमि उन्हनि ते ख़बरदार निगेबान उन्हनि खे उन ते नज़र रखण वारो मां दुम तुफ़ीहिम जेसि ताईं मां हुयुमि उन्हनि में फलम मां तवफ़ई तनी कुंत पोइ जॾहिं तूं मूंखे खयो कुंत अंतर रक़ीब अलैहिम तूं हुए निगरान इन्हनि ते तूं हुए वरी तूं आहे अंत तूं हे तूं निगरान इन्हनि ते हा कहिड़ा हूंदा आहिनि जेके इस्लाम खां घणा ॿाहिरि चइजनि कादियानी चई सघो था त उहे चवंदा आहिनि त हे ॾिसो न तवफ़ई तनी आहे माना फो थी विया आहिनि ईसा अल इस्लाम जन फो थी विया आहिनि अलाह ताला उन्हनि खे मथे पूरो न खयो त ॾिसो न हे जेका ॻाल्हि हले छाजी थी हले हीअ क़यामत ॾींहं जी थी हले क़यामत ॾींहं जी त माना क़यामत खां अॻु में त ईसा अल इस्लाम जी वफ़ात थी वई आहे न ईसा अल इस्लाम खे अल्लाह ताला पूरो खयो हुयो जिस्म ऐं रूह समेत पर छा खोड़ हदीसूं त ईसा अल इस्लाम जन वापसि ईंदा क़यामत जी निशान में हिकिड़ी इहा बि निशानी आहे न ईसा अल इस्लाम वापसि ईंदा पंहिंजो टाइम हिन दुनिया में गुज़ारंदा पोइ फो थींदा ऐं इहे असांखे खोड़ हदीसूं थियूं मिलनि खोड़ हदीसूं हिन बारे में थियूं मिलनि हिकिड़ी बुख़ारी जी बि हदीस आहे त नबी करीम सलाहु वसलम जन फरमायो त उन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे उहो ज़मानो क़रीब आहे जॾहिं ईसा इब्न मरियम तव्हांजे विच में हिकु आदिल हाकिम जी हैसियत सां नाज़िल थींदा उहे सलीब खे भंडा उहे ख़िंज़ीर खे मारंदा ऐं जिज़ियो ख़तमु कंदा उन वक़्तु माल जी कसरत एतिरी थी वेंदी माल जी कसरत थी वेंदी त उनखे वठण वारो कोई न हूंदो उन वक़्तु हिकु सुजदो दुनिया ऐं उन में जेको कुझु आहे उन खां बहितरु हूंदो वफ़ी या वफ़ा जेको हूंदो आहे पूरो ठीकु आहे हिते आहे न तवफ़ई तनी त पूरो खण बि हिन में अची वेंदो आहे ऐं इहो फोत जे लाइ बि ईंदो आहे ऐं इहो असांजो यकीन आहे त अल्ला ताला हुनखे पूरो खयो सम्झो था जिस्म ऐं रूह सूदो पर हुनखे उहे वापसि ईंदा ईसा अलाम वापसि ईंदा दुनिया में ऐं असांखे खोड़नि हदीसनि मुतवातिर हदीसूं आहिनि जंहिंमें असांखे ख़बर थी पए त ईसा अलाम मोटंदा वापसि ऐं ॾिसो मुसलमाननि में कई हूंदा आहिनि जेके बिदतूं ईजाद कंदा आहिनि उनखे मज़हब जो हिसो करे छॾंदा आहिनि त उहा असांखे हदीस जी ख़बर आहे न त जॾहिं तव्हां नबी करीम सलाहु सां हौज़ कोसर ते हूंदा ॾिसंदा त सोचंदा त हे मुंहिंजा उमती आहिनि त फ़रिश्ता चवंदा त हे तव्हांजा उमती न आहिनि तव्हांखे ख़बर न आहे त इन्हनि तव्हां खां पोइ कहिड़ियूं बिदतूं इख़्तियार कयूं नबी करीम सलाहु सां जन खे उन्हनि खां परे कंदा त ॾिसो न इन मां असांखे ॿियो इहा बि ख़बर पवे थी त तव्हांखे ग़ैब जो इल्मु न हुयो सम्झो था जे नबी करीम सलाहु वसलम जन दुनिया में हुआ जेतिरो अल्लाह ताला हुननि खे इल्मु ॾिनो उहो अता कयो आहे नबी करीम सलाहु वसलम जन खे त ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह ताला खे आहे व अंत अला कुल शइ शहीद ऐं तूं हर शइ ते गवाह आहीं إن تعذبهم فإنهم عبادك. جيكن تو نكي عذاب نتا بيشك تجا بندائن وإن تغفر لهم أي جيكن تو نكي بخشي فإنك أنت العزيز الحكيم بيشك تو غالب حكمت وارو. هر هكري شيء جيكا أسا كي هميشا هميشا ياد کرنيا تا جيكو انسان نكي جيكن الله تعالى جنت ميں وجه تو پانجي كي مخلوق مگي كي رب کریم جنت ميں وجه تو تا وہ رب جو فضل آ وہ رب وہ بندے جو حق نہ ہے سمجھو تا تا اسا کرے زندگی ان سمجھو تا ما کو عمل اڑا کیا جو ہن مقت جنت واجب تھی تھے چھو تا اسا جے متھو اسا مالک جو ایڈیو نعمتوں ایڈیو نعمتوں جو اسا ایک نعمت جو شکرانے جے کرے صحیح زندگی سجدے میں ونجو اسا ان نعمت دے شکر نتا ادا کرے سکو اسا مالک جو اسا تے ایڈیو جب نا نعمتوں نوازشوں سے اصا بندن تے اور صرف اوہے نہ ہیں جے کے رب کے رب کرے منن تا جے کے ہے دنیا میں اللہ تعالیٰ کو منہ پھیرے کر بیٹھا ہیں پر یہ آ نا تو ان لائے جے کے اللہ تعالیٰ سے شرک کرن تا کفر کرن ان کے اللہ تعالیٰ یکدم نتھو پکڑے ان کے موقع بھی ملے تو دنیا میں جیسا ہی ساؤ آئے تیسا ہی ان کے موقع بھی ملے تو متا موٹی اچن تو مالک جی ہوا نا محبت آ نا تو مالک چاہے تو بندو ان موٹی اچے تو یہ اساں جو اساں پانے رب میں امید رکھوں تھا تو رب اساں کے جنت الفردوس میں داخل کندو اساں پانی جکا زری پور کی کوشش ہے ان کا اساں پانے مالک میں امید رکھتا سے سمجھو تھا پر وہ اساں جا عمل اڑا آہن ہی کون جنت الفردوس جنت جڑا اساں عمل کون اساں کے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم سکھارا نا جنت الفردوس کی دعا کرو اساں تا عام گھٹ میں گھٹ لیول والی جنت کے لائق کون اساں عمل اڑا صرف اساں عمل نا اساں رب جو نعمت اساں متھو کیتریوں ایکڑو سمپل مثال تھی نو اساں جسم میں ماں کے یاد نہ ماں تاکہ یہ مثال اگ میں ڈنو ہے نہ ڈنو اساں جے جسم میں ایکڑی مشین دی تھی ہلے کو بھی کا بھی مشین ہلدی ہے تا کیڑو مانو انکمفرٹیبل ہوندو آ چیندو آواز بند تھی ماں کے سکون نتھو اچے آواز آ ڈاڈو آواز آ اساں جسم میں اڑی مشینیں تو ہلن اور اڑی طرح سے جو ہلن جو اساں کے خبر ہی نتھی پوے ان مشین جو آواز سندے پہنچے ہی نتھو سوچو تو صحیح نا اور یہ چھائے یہ رب جی رحمت آ نا ہاں جی اللہ تعالیٰ اساں کے پیدا کریا اڑی یہ اندر جی موومینٹس ہلن تھوں ڈائجسٹو سسٹم ہلے تو اصل دل ہو تھی کرے پمپ تھی کرے اور یہ سیوں جی شیئر ہلن تھوں ہاں ان جو آواز سجوں اساں کے اچھی یہ مالک کی مہربانی ہے نا مالک کی محبت آ نا جو اساں کے اڑو رکھو تھی اساں کھادو کھاؤں تھا اساں کھادو ڈائجسٹ تھے تو ایکسٹرا جو نکری تو ونے تو یہ اساں کے تو خبر میں نہ تھی پی اساں تو چباڑے کرے کھادو وات وجھو تھا باقی مالک تو سجو کر اساں کے تو خبر نہ تھی پی کی کھادو ڈائجسٹ تھے تو کی تھے تو کی پروٹین الگ تا تھن یا کیڑی طرح سا وہ کھادو توانائی تھے تو کیڑو کی تو تھے وہ تو رب تو کرے اسے دل کی پمپ تھی کرے اساں کے خبر بھی نہ تھی پوے یہ تو ایکڑو سمپل تا کے مثال نو آ اساں چوداری رب جو نعمتوں اساں گنی نہ تھا سکوں سورہ کہف میں آ نا تو جے آیت نمبر 109 میں آ قل لو کان البحر مدادا لکلمات ربی لنفد البحر قبل ان تنفد کلمات ربی ولو جئنا بمثله مددا تو جے چو تو جے مجھے پالنہار مجھے رب جی جکی ہو گالیوں ان لکھن لائے من رب جو سندھی میں نا سخن ہوں چیبو لکھن لائے جو سمڈ مس تھی ون تو مجھے پروردگار جو گالیوں ان کو اگ میں جو ختم تھی ون سمڈ ختم تھی اڑو بو سمڈ اچھے ان کے آنو وہ مس تھی ون تھی مجھے رب جو گالیوں مجھے رب جا سخن ختم نہ تھیندا تو رب جو ہے مالک جو نعمتوں اساں تے روزانہ ہر لمحے اساں تے پون تھوں اساں تے اساں رب نعمتوں ہی جی نچھاور کبھی اساں رب یہ تو کرے اساں رب کی محبت آ اساں پانے چوداری ڈسو اللہ تعالیٰ بلیک اینڈ وائٹ کرے سکے پی ساری دنیا کے پر سونا رنگ ڈنا ہر شے ڈنیا چھاجے کرے اساں یہ اکھن مزے کے لائے اساں اکھن جو مزو جی تا ڈستا ہو ساؤ گاہ ڈستا ہو ساوا بوٹا ڈستا ہو رنگین گل ڈستا ہو बूटा रिस्ता व नीरो आसमान आसमान हूँ तो कड़ो अखियन के मज़ो ईन्द तो ये रब जो नेमतूँ अस उन लायक को पर रब की मोहब्बत आ रब से कि अता क्यों इो ये ना जो अल्लाह तला बस सभी इो एक एक रब की नेमत आ जे जिस्म जो मिसाल दिनों अस जिस्म के असो अस अखियो ऐसो अस कन ऐसो अस हर रब की नेमत का इस्तेमाल क्यों त कुछ उलमा लिखदा आन तो जन अल्लाह ताला सही मखलूक के जहन में विझी छे तब भी उन जो अदल हों छो तो मखलूक में को भी उन हक अदा न तो करे सके हाँ इन डोह कड़ो ईसाइन जो डोह कड़ो तो इन शिर्क कयो अल्लाह ताला सा शरीक कयो हुयो इन जो डोह वडो हुयो हिते ईसा अलैहि सलाम जो जो हों न बेबसी चओ छो त ईसा अलैहि सलाम होन उलुल अज़म जे वे मर वे मरतबे वारा पैगंबर आज पंज पैगंबर जो उलुल अज़म उन में ईसा अलैहि सलाम इकड़ा पर तदें ऐसो रब अगत कड़ी आजिज़ी इंतिसारी आ त ईसा अलैहि सलाम जन अर्ज़ था करन त जेकने तू इन इन तुअज़्ज़िबहुम फइन्नहुम इबादुका जेकने तू इन अज़ाब न तो बेशक तुझा बंदा व इन तग़फ़िर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम जेकने तू इनके बख्शी तो तू तू आ जो ज़बरदस्त आए गालिब आ हिकमत वो आ हाँ बीड़ी गाल नोट कर आखिर में फइन्नका अंतल गफूर रहीम न तो अचे तो तू बख्शन वो आए रहम करो आए तो अचे ज़बरदस्त हिकमत वो आ ये अल्लाह ताला जो होन ये जे नाला जिनके अल्लाह ताला जो चबो आ अल्लाह ताला गफूर आ अल्लाह ताला रहीम आ इन के ईसा हाँ तई जो इन यूज़ किया ईसा जो यो आस बख्शल असो ईसा अलैहि सलाम बस असा गुनाह खड़ी वो हाँ उन अस भी दुनिया में क्यों हराम खाऊँ हराम क्यों हराम पायूँ कड़ी भी शे अस बख्शल जो रब अस रब जहा बंदा हूँ तेकर खास मू आयु ते कर वो हुआ बख्शन वो आ अस रहम कह वो रहम वो आस कुछ को हाँ इन कुफुर जो मू दुनिया में कुफुर करे वे तो तौबा ताब नो थे उन ही कंडीशन में अल्लाह ताला वे तो वो उन बख्शिश ना है गफूर रहीम इहा अल्लाह ताली सिफत आ जेका हर मोहताज के लिए मगफिरत के वाजिब कंदी आए अज़ीज़ रहीम उहा सिफत आ रब करीम की जेका हर कें मगफिरत के वाजिब न कंदी आ छो त अज़ीज़ छा मतलब अज़ीज़ थियण जो तकाज़ो छा है त उहो ग़ालिब आहे जेको चाहे करे कोई उन खे रोकण वारो कोन्हे उहो रब हिकमत वारो आहे ऐं कुझु उलमा चवंदा आहिनि त जेकॾहिं गफूर रहीम चइजे आहे त इहो आहे त ईसा अलैहि सलाम जी शिफ़ात करनि था तॾहिं हुननि अज़ीज़ुल हकीम चयो इहो सॼो मामिलो उन्हनि अलाह ताला सुपरद कयो आहे अल्लाह ताला हवाले कयो त या अला तुझा बंदा आहिनि तूं जेके हिननि खे अज़ाब ॾिए थो तुझा बंदा आहिनि जेके हिननि खे बख़्शे थो तुझा बंदा आहिनि क़ाल अल्लाहु फ़रमायो अल्लाह ताला हाज़ा योम यन्फ़उस्सादिक़ीन सिदक़ुहुम इहो उहो ॾींहुं आहे जंहिं में सचनि खे उन्हनि जो सचो नफ़ो पहुचाईंदो सुभान अल्लाह ॾिसो न हाणे पोइती आयत में छा हुयो ईसा अलैहि सलाम जी ॻाल्हि पई हले ईसा अलैहि सलाम जो त हिनखे अज़ाब ॾेई आला त तुझा बंदा आहिनि जेकॾहिं बख़्शे तुझा बंदा आहिनि हाणे नेक्स्ट ॿी आहे त उहा नथी अचे त अल्लाह ताला फ़रमाए त हाणे हिननि खे अज़ाब ॾिबो हिन जे लाइ वॾो अज़ाब आहे अल्लाह ताला जी नज़र में उन्हनि जी का अहमियत ई कोन्हे छो त हो कुफुर करे हिन आख़िरत में जेको आहे न दुनिया में हलिया विया त जीअं हूंदा न कंप्लीटली इग्नोर करणु उनखे ध्यानु ई ॾियणु त अल्लाह ताला उन जे बारे में कुझु फ़रमाए नथो जीअं न सफ़ा उनखे हिकु पासे उछले छॾणु यकदमि अल्लाह ताला छा जे बारे में फ़रमाए थो अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे बारे में फ़रमाए थो जेके ईमान वारा हुया जेके सचा हुया जीअं न चयो वेंदो आहे त दुनिया में त हिन खे त मां हिन ते त मां ध्यानु ई न ॾियां बसि हे ॼण आहे ई कोन ईअं चइबो आहे न मां हिन ते हिन खे ॾिठुमि ई कोन बसि ईअं ज़ाहिर कयुमि त आहे ई कोन त हुननि जे बारे में आयत नाज़ुर न थी त अल्लाह ताला न फ़रमायो हुन जे लाइ त हाणे हुननि खे मां सज़ा ॾींदुमि या हुन लाइ अज़ाब दर्दनाक अज़ाब आहे या कहिड़े क़िस्म जो अज़ाब आहे उहो त पोइ तो असां पढ़ी आयासीं न जॾहिं अल्लाह ताला आयत नंबर 115 में फ़रमायो आहे त जेको दस्तरख़ान जे लाइ ईसा अलैहि सलाम खे उहो चवनि पिया त ईसा अलैहि सलाम खे त अल्लाह ताला खे चओ त आसमान मूंखे दस्तरख़ान लाहे त अल्लाह ताला फ़रमाइनि त मां ज़रूरु उहो ख़्वान नाज़ुल फ़रमाईंदुमि पर उनखां पोइ तव्हां मूंखे कुफुर कंदो त उनखे अहिड़ो अज़ाब ॾींदुमि जो अहिड़े आलम में कंहिंखे अहिड़ो अज़ाब न ॾींदो। माना उहा ॻाल्हि त अची वई त जेकॾहिं को उन खां पोइ बि कुफ़ुर करे थो त उनखे अज़ाब ई ॻाल्हि अची वई। तंहिं करे अलाह ताला हिन आयत में उन्हनि जे बारे में कुझु फ़रमायो न। यकदमि आयत अची वई छा थी त जेके अलाह ताला फ़रमाईंदो त हे उहो ॾींहुं आहे जंहिंमें सचनि खे उन सचु नफ़ो पहुचाईंदो। قال الله هذا يوم ينفع الصادقين صدقهم। हाणे हिते असांखे सच ॻाल्हाइण जे फ़ाइदे जो ॿुधायो थो वञे। आख़िरत में फ़ाइदो छो थींदो? हिन में इजमा इहो आहे त उन ॾींहुं माना हिन इन ॾींहुं सां मुराद क़यामत जो ॾींहुं आहे। इहो त जिन माण्हू दुनिया में सचु ॻाल्हायो हूंदो उनजो सचु उन्हनि खे कमु ईंदो, उन्हनि खे नफ़ो ॾींदो। दुनिया में कॾहिं को माण्हू सचु ॻाल्हाए थो उनखे नुक़सानु थिए थो, ठीकु आहे, को माण्हू ताना ॾियनि था या को का अहिड़ी शइ थिए थी, पर उहा बि असांखे ख़बर आहे त दुनिया दारुल जज़ा न आहे, दुनिया दारुल अमल आहे, ठीकु आहे। क़यामत जे ॾींहं खे योम जज़ा चयो वेंदो आहे। त दुनिया में जॾहिं असां अमल कयूं था न त कॾहिं कॾहिं असांखे उन मोटो यकदमि उहा नथी मिले जेको एक्सपेक्ट कयूं था। जेकॾहिं मां कंहिंसां चङी थी हलां त ज़रूरु न आहे त साम्हूं वारो मूंसां चङो हले। असां उमेद इन ते था रखूं त मां जेकॾहिं हिन वक़्तु चङी हलंदमि त क़यामत ॾींहुं इन जो मूंखे फ़ाइदो थींदो। ठीकु आहे, दुनिया में तव्हां फ़ाइदो न थिए, ठीकु आहे, मां कंहिंखे इज़त ॾियां थी, साम्हूं वारो मूंखे मोट ते उहो असांखे इज़त नथो ॾिए। ठीकु आहे, मां जेके कंहिंसां चङी हलां थी, साम्हूं वारो मता मूंसां सही न हले, मां कंहिंसां सुठो ॻाल्हायां थी, वापसि मता मूंखे तानो मिले। पर छा आहे जेकॾहिं असां इहा शइ पाण खे यादि ॾियारींदासीं न त हीअ दुनिया अमल जी आहे, मूंखे मां पंहिंजी मोट पंहिंजे रब मां वठंदमि। जेकॾहिं उहो आहे न त जेकॾहिं इंसानु मोट माण्हू मां थो वठे त अलाह ताला त न खे न पोइ त रब करीम जे लाइ न खे पोइ त हिन माण्हू मां कई छो त एक्सपेक्ट माण्हू मां थो करे। जेकॾहिं मां कंहिंसां सुठी थी हलां ऐं मां एक्सपेक्ट थी कयां त ॿिया बि मूंसां सुठा हलनि त मां माना माण्हू मां मोट वठणु चाहियां न, मां रब मां त मोट नथी वठां। पर इंसानु जेको उहो बंदो रब जो हूंदो आहे न जेको चाहींदो आहे त मूंखे रब मां, छो त माण्हू केतिरो बि ॾियनि, माण्हू सॼी दुनिया खणी करे ॾियनि जेको केरु करे नथो सघे, पर तॾहिं बि जेको रब थो अता करे न मोट, बहितरीन मोट थो करे, उन जो को मुक़ाबिलो केरु करे ई नथो सघे, केरु बि नथो करे सघे। त जेकॾहिं मां कंहिं मां एक्सपेक्ट कयां थी त मां जेकॾहिं चङी हलां थी मूंखे मोट ते उहो बि चङो हले, ऐं जेकॾहिं नथो हले त ॾुख थो थिए। त इहो अथव त असां उमेद माण्हुनि मां वधीक था रखूं, पर जेकॾहिं कंहिंजो रवैयो सही कोन्हे ऐं मां सही हलां थी, मां सचु ॻाल्हायां थी त कंहिंजो रवैयो सही कोन्हे पर उन खां पोइ बि मुंहिंजो रवैयो साॻियो ई आहे जेको सही वारो रवैयो आहे ऐं उन खां पोइ बि मोट सही नथी मिले, तॾहिं मूंखे रवैयो पंहिंजो साॻियो ई रखिणो आहे। इहो न आहे रखिणो त मां जेकॾहिं सही थी हलांसि मोट ते हीअ छो नथी सही हले, हल सही आहे मां कोन थी हलांसि, चङी थी ॾेखारीमांसि हिनखे, बसि हाणे वधीक जहिड़ो मूंखे तरीक़ो मिलंदो मां बि ओड़ो ई तरीक़ो हुननि खे ॾेखारींदमि। पोइ त उहो जेको आहे न अदले बदले वारी ॻाल्हि थी वई। जेकॾहिं असां चाहियूं था न असांखे मालिक मां मिले, मालिक मां इन जो रिवॉर्ड मिले, अजुर मिले, त पोइ असांखे जेको आहे न उमेद रब मां ई रखणी पवंदी, पोइ माण्हू उमेद न रखणी पवंदी। छो त शैतान चवंदा ॾिस तोखे तो तूं चङी हले तोखे मोट ते चङाई न मिली, छॾेसि इन चङाई जो फ़ाइदो कहिड़ो आहे, तोसां चङी हली कोन या तोसां चङो हलियो ई कोन, तंहिं करे छॾेसि हाणे तूं बि ईअं करेसि जीअं हुन कयो अथई। पोइ शैतान ईअं कंदो आहे छो त शैतान खे बि ख़बर आहे त उहो जेको आहे बदिलो हिन खे जेकॾहिं चङाई जो बदिलो हिनखे छा मिलंदो अलाह ताला जी तरफ़ खां। ऐं इहो असां हमेशह यादि रखूं त दुनिया जीअं हूंदो आहे न एग्ज़ाम रूम हूंदो आहे जिन असां इम्तिहान ॾियणु वेंदा आहियूं त कंहिंजो मां ॿुधोमि न त जॾहिं इम्तिहान ॾिबो आहे त एग्ज़ामिनर जेको हूंदो आहे इंसानु लिख स्टूडेंट लिखंदो हूंदो आहे पंहिंजे पेपर ते त एग्ज़ामिनर अची करे चवंदो न अथसि त हे सुवालु ग़लति लिखियो त हिन कीअं ठाहे। एग्ज़ामिनर वेठो हूंदो आहे, इंतज़ारु कंदो आहे जेसि ताईं लिखी पूरो कंदो आहे हुनखे पोइ रिज़ल्ट ई पोइ ख़बर पवंदी आहे। त असांखे अलाह ताला हिकिड़ी लिमिटेड जेको आहे न हिकिड़ी लिमिटेड आज़ादी अलाह ताला असांखे ॾिनी आहे, सही आज़ादी न आहे, हिकिड़ी थोरे मिक़दार में असांखे आज़ादी ॾिनी आहे। त बंदा हाणे तूं तोखे आज़ादी ॾिनी त माए, तोखे वातो बि ॾिनो त माए, हाणे तूं वात किथे ज़बान किथे थो यूस करे, तोखे मां अकुलु सम्झ बि ॾिनो आहे, हाणे तुंहिंजी अकल सम्झ चङे रस्ते ते हले थी या कंहिंखे नुक़सान में ॾियणु तुंहिंजी अकल सम्झ हले थी। तोखे मां क़ाबिलियतूं बि ॾिनियूं, हाणे उहे क़ाबिलियतूं सिधे रस्ते ते तूं हलाए थो या उन्हनि क़ाबिलियतुनि खे बुरे रस्ते में ख़र्चु थो करे। त हिकिड़ी अलाह ताला असांखे हिकिड़ी लिमिटेड आज़ादी ॾिनी आहे दुनिया में, हाणे जेकॾहिं असां इहो चाहियूं था त मालिक खां असांखे बहितरीनु अजुर मिले रब जी रहमत सां, पोइ इंतज़ारु करिणो पवंदो। छो त दुनिया हर हर साॻी शइ थी चवां, दुनिया दारुल अमल अथव, हे अमल जी जॻह अथव। हिते जेकॾहिं मोट चङाई नथी मिले न, रब मां उमेद रखूं असां। रब कंहिंजी ज़रे खां ज़री शइ बि ज़ाया न कंदो आहे, नेकी जी का शइ ज़ाया न कंदो आहे। जेकॾहिं असां ख़ुलूस सां पंहिंजे रब खे ख़ुशि करण लाइ कयूं था, त उन ॾींहुं क़यामत वारे ॾींहुं सचनि खे उन जो सच जो बदिलो मिलंदो, उनखे फ़ाइदो मिलंदो। ॾिसो न, हे उहो ॾींहुं आहे जॾहिं सचनि खे फ़ाइदो थो मिले, ऐं उन ॾींहुं त शैतान बि सचु ॻाल्हाईंदो। सूरह इब्राहिम में जेको आहे आयत नंबर 22 में आहे, त फ़ैसिले थियण खां पोइ शैतान चवंदो, बेशक अल्लाह ताला जेको तव्हां सां वाइदो कयो उहो सचो हुयो, ऐं जेको मां तव्हां सां वाइदो कयुमि उहो कूड़ो हुयो। त क़यामत वारे ॾींहुं त शैतान बि सचु ॻाल्हाईंदो। ऐं हिकिड़ी हदीस जो मफ़ूम आहे त इंसानु कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो आहे एसि ताईं जो उन जो नालो अल्लाह ताला वटि आसमान में कूड़ो लिखियो वेंदो आहे। इंसानु सचु ॻाल्हाईंदो रहंदो आहे त उन जो नालो एसि ताईं जो अल्लाह ताला वटि उन जो नालो सचन लिखियो वेंदो आहे। त माना जॾहिं इंसान खे कूड़ आदत पइजी वेंदी आहे न, पोइ उहो हर शइ में कूड़ शुरू कंदो आहे। पोइ उनखे ई थींदो आहे जेकॾहिं सचु ॻाल्हाईंदुमि अलाए छा थींदो। तंहिं करे जीअं चइबो आहे न, हिकु कूड़ खे लिकाइण लाइ माण्हू 10 कूड़ ॻाल्हाईंदो आहे। इहो तव्हां ॿुधो हूंदो। त असां न चाहींदासीं त अल्लाह ताला जे वटि असांजो नालो कूड़नि में लिखियो वञे। असांखे उन हदीस जो बि ख़बर आहे न, त नबी करीम सलाहु वसलम जन खां पुछियो हुयो त हो केरु आहे, मोमिन माइज़र थी सघे थो, माना मोमिन बखील थी सघे थो। त नबी करीम सलाहु वसलम जन जो हुयो त हा मोमिन बखील थी सघे थो या मोमिन, मूंखे एग्ज़ेक्टली हदीस यादि कोन्हे, पर थोरो उन मफ़ूम थी ॿुधायांव, त मोमिन ढिॼणो थी सघे थो, हा मोमिन ढिॼणो थी सघे थो। पर जॾहिं पुछूं त मोमिन कूड़ो थी सघे थो, त नबी करीम सलाहु वसलम जन फरमाए मोमिन कूड़ो नथो थी सघे। त इहा हिकिड़ी हो अथव ख़सलत अथव मोमिन जी, त मोमिन कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। ऐं असां चाहींदासीं न त हिन दुनिया मां अल्लाह ताला खे राज़ी करे वञूं, मोमिन थी करे हिन दुनिया में वञूं। असां न चाहींदासीं त अल्लाह ताला अॻितो असां कूड़ा लिखिया वञूं। असांखे इहो बि चेक करिणो आहे त असांजी ज़िंदगी में कूड़ केतिरो आहे। जेकॾहिं असांजा कम नथा ठहनि त असां यकदमि कूड़ ॻाल्हायूं था या नथा ॻाल्हायूं। ऐं कूड़ हर शइ में थो अची वञे, छॾो इहो न आहे माण्हू हिकु शइ आहे उन बदिरां ॿी शइ ॾेखारनि था, उहो बि कूड़ में थो अची वञेव। जेकॾहिं को कंहिंखे ख़ुशि करण लाइ कूड़ ॻाल्हाए थो, त सोचो त सही न, ज़िंदगी केतिरी थोरी आहे, असांखे केरु कमु कोन ईंदो। जंहिंजे साम्हूं कूड़ ॻाल्हायूं था, जंहिंखे ख़ुशि कयूं था, उहो बि दुनिया में कोन रहंदो या रहंदी, असां बि दुनिया में कोन रहंदासीं। दुनिया में बि सच जो फ़ाइदो थींदो आहे। इहो न आहे त जेकॾहिं को सच थो ॻाल्हाए त उनखे नुक़सान ई नुक़सानु थींदो आहे। हिकिड़ो अलाह ताला जी टेस्टियूं बि हूंदियूं आहिनि बंदे जे लाइ। बंदो को नेक कमु कंदो आहे, उनजी दुनिया में अल्लाह ताला टेस्ट बि ॾींदो आहे। हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾिनोमि न, त जॾहिं तव्हां सामान वठणु वेंदा आहियो, त को थांव वठणु वेंदा आहियो, त ॾिसंदा आहियो त को थांव भॻल न हुजे। भॻल हूंदो आहे तव्हां न वठंदा आहियो न, त अल्लाह ताला बि चूंडंदो आहे पंहिंजे बंदनि खे। अल्लाह ताला बि ॾिसंदो आहे त मुंहिंजो कहिड़ो मोमिन बंदो पको आहे, कहिड़ो रहे थो या कहिड़ो आज़माइश खां पोइ भॼी थो वञे। त सच ॻाल्हाइण जो नफ़ो इंसान खे हर रोज़ु हासिलु थींदो आहे, पर आख़िरत जो जेको फ़ाइदो आहे न, उहो दाइमी आहे, उहो हमेशह जो आहे। उन खां पोइ अल्ला ताला आख़िरत में सच ॻाल्हाइण जो छा फ़ाइदो अल्ला ताला फ़रमाए थो, त छा फ़ाइदो मिलंदो। लहम जन्नातुन तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा अबदा। उन्हनि जे लाइ बाग़ जंहिंजे हेठो नहरियूं वहंदियूं, ऐं इहे हमेशह उन में रहंदा, हमेशह। ॾिसो, इंसान खे का नेमत मिलंदी आहे, उन खां पोइ बि इहा परेशानी हूंदी आहे त कॾहिं इहा छॾिजी न वञे, खसिजी न वञे, ख़तमु न थी वञे। का बि इंसान खे का रब जी तरफ़ का नेमत मिलंदी आहे त इंसानु चवंदो आहे अलाए उहो न थी वञे, मूंखां खसिजी न वञे, परेशानी रहंदी आहे न। पर ॾिसो, नेमतूं उहे मिलंदियूं आहिनि, पर दुनिया में बि जेकॾहिं उहे नेमतूं ख़तमु थींदियूं आहिनि, जीअं इंसानु फोत थी वेंदो आहे, त उहो छा थींदो आहे, नेमतूं ख़तमु थींदियूं आहिनि। पर तॾहिं बि इंसान खे ख़्यालु हमेशह उहो कंदो आहे, ग़मगीन कंदो आहे, सही आहे त हीअ शइ मूंखे मिली आहे त मूंखां हली न वञे। अल्ला ताला फ़रमाए थो त आख़िरत जूं नेमतूं ख़तमु न थींदियूं, न उन्हनि खे मौत ईंदी, बल्कि उहे उन में हमेशह हमेशह रहंदा। जेका जन्नत आहे न उहो इंसान जिस्म जी बि नेमत आहे उन रूह जी बि नेमत आहे, सम्झो था। रज़ी अलाह अन्हुम व रदू अन, राज़ी थियो अल्लाह ताला उन्हनि सां ऐं उहे राज़ी थिया उन सां। हाणे तव्हांखे छा ॿुधायां, जन्नत इंसान जिस्म जी नेमत आहे उन रूह जी नेमत आहे। उहो नेमत कहिड़ी नेमत आहे? अल्लाह ताला उन सां राज़ी थो थी वञे। जन्नत जे ज़िक्र खां पोइ अल्लाह ताला इहो ज़िक्र कयो आहे त अल्लाह उन सां राज़ी थियो, पोइ फ़रमायूं, पोइ अल्लाह ताला छा थो फ़रमाए, ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा कामयाबी आहे वॾी। रब फ़रमाए थो त इहा वॾी कामयाबी आहे। इन मां असांखे इशारो मिले थो सभ खां वॾी जेका कामयाबी आहे न उहो अल्लाह ताला जो राज़ी थियणु आहे। छा आहे? रबस जो राज़ी थियणु। जॾहिं रब राज़ी थिए थो न, अल्लाह ताला जी रज़ा ई सभ खां वॾो ऐं आला दर्जो आहे। हिन दुनिया में माण्हू छा चवंदा आहिनि, कामयाबी छा आहे? वॾो घरु हुजे, वॾो बंगलो हुजे, ॿार सुठी यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुजनि, माल हुजे, कंहिंजे लाइ शोहरत वधीक कामयाबी आहे, कंहिंजे लाइ हर कंहिंजे लाइ डिफरेंट क़िस्म जी कामयाबी आहे। पर उहो मेन शइ हूंदी आहे, फ्री गिरी ॻाल्हि ईंदी आहे त पैसे ते। पैसो आहे माण्हू सम्झंदा आहिनि कामयाबु, माशा अल्लाह तोखे खोड़ ई सही आहे। हिन दुनिया में इंसानु कामयाबु सम्झंदो आहे न, पर अल्लाह ताली नज़र में उहा कामयाबी कोन अथव। ॾिसो न, असां बंदनि जी सोच कहिड़ी आहे ऐं मालिक जी सोच कहिड़ी आहे। असां दुनिया में कामयाबी सम्झंदा आहियूं त वॾो घरु हुजे, बहितरीन तरीक़े सां रहूं, सुठो पायूं, सुठो खाऊं, ॿार बि सभु कामयाबु ज़िंदगी गुज़ारनि था, हर शइ थिए थी ऐं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं, ई सभु असां छा सम्झंदा आहियूं, इहा कामयाबी आहे। अल्लाह ताला इहो नथो फ़रमाए त दुनिया में तव्हांखे हर शइ ॾेई छॾियमि, इहा कामयाबी आहे। रब हिते वॾी कामयाबी कहिड़ी थो फ़रमाए? रब जी रज़ा, सुभान अल्लाह, आमीन, अल्लाह अकबर। अल्लाह ताला राज़ी थियणु वॾी कामयाबी आहे असां बंदनि लाइ। रब राज़ी रहे पोइ हर शइ थी वेंदी। जेकॾहिं रब नाराज़ आहे त पोइ इंसान जो बदबख़्त थी वञे। अल्लाह ताला असांखे उन्हनि मां न करे, असांखे अल्लाह ताला उन्हनि मां करे जंहिंमो असांजो रब राज़ी रहे। त हिते अचे वरितो त अल्लाह ताला राज़ी थियणु इहा वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। माना त अल्लाह ताला उन अमलनि खे क़बूल कयो आहे, उनखे अल्लाह ताला एतिरो अता कंदो जो उन खां पुछियो वेंदो जन्नत में राज़ी आहे, उहो चवंदो छो न मां राज़ी आहियां, अल्लाह ताला मूंखे जहनम खां बचायो आहे, जन्नत जूं नेमतूं ॾिनियूं, एतिरो कुझु अदा कयो आहे, छो न राज़ी हूंदो? पोइ अल्लाह ताला फ़रमाईंदो हिकु ॿियो वाइदो आहे जेको अल्लाह ताला ज़िमे आहे, पोइ अल्लाह ताला पंहिंजो दीदार अता फ़रमाईंदो। असां चाहियूं था न अल्लाह ताला असां मां राज़ी रहे, असां चाहियूं था न त अल्लाह ताला असांखे जन्नत अल-फ़िरदौस में दाख़िल करे, पोइ असांखे पंहिंजे रब जे रज़ा में राज़ी थियणो आहे, सम्झो था। रब जा जेके फ़ैसिला आहिनि, रब जा जेके हुकुम आहिनि, उन्हनि ते असांखे पाण खे राज़ी रखिणो आहे। जेकॾहिं असां में इहे हूंदियूं कंप्लेंट्स हूंदियूं, अल्लाह ताला हे छो कयो, हीअ शइ मुंहिंजे लाइ छो थी, हीअं थी, त पोइ जेको हूंदो आहे न त लाइन शकर तुम ला अज़ीदन न कुम, जेकॾहिं तूं शुक्रगुज़ार ईंदे त अलबत्ता मां तोखे वधीक ॾींदो। त इहो अल्लाह ताला वाइदो आहे, इहो अल्लाह ताला वाइदो आहे। असांखे पंहिंजी पूरी कोशिशि करिणी आहे त असां केतिरा शुक्रगुज़ार बंदा थियूं, छो त शैतान नाशुक्र आहे, उहो चाहे थो त रब जा बंदा बि नाशुकुरा रहनि। असांखे ॾिसणो आहे त असां कहिड़े तरफ़ वञूं था, सम्झो था। अल्ला ताला असांखे माफ़ु करे, असांखे जन्नत जे लाइक़ु त न आहियूं, पर पंहिंजे फज़लो करम सां असांखे जन्नत अल-फ़िरदौस अता फ़रमाए ऐं असां मां राज़ी रहे, आमीन या रबुल आलमीन। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ध, अल्लाह ताला जे लाइ आहे बादशाह त आसमाननि जी ऐं ज़मीन जी, वमा फी हिन ऐं जेको उन जे विच में, वहुवा अला कुल्ली शइ इन क़दीर, ऐं उहो हर शइ ते क़ादिर आहे, क़ुदिरत रखण वारो आहे। हाणे हिन आयत में अल्ला ताला फ़रमाए थो त आसमान ज़मीन ऐं जेको कुझु उन विच में आहे, का शइ बची? आसमान जेके सत आसमान आहिनि, ज़मीनूं जेके आहे ज़मीनूं आहिनि, ऐं जेको कुझु उन विच में आहे, अल्ला ताला फ़रमाए थो त इन जी बादशाहत अल्ला ताला जे उन जी सल्तनत अल्ला ताला जी मिल्कियत में आहे, ऐं उहो रब हर शइ ते क़ादिर आहे। उन क़ुदिरत जे साम्हूं कंहिंजी क़ुदिरत नाहे, उन इल्म जे साम्हूं कंहिंजो इल्मु कोन्हे। जेको इंसानी सोच में थी सघे थो, जेको इंसानी सोच में न आयो आहे, रब हर उन हर शइ ते क़ादिर आहे। जेको आसमान ऐं ज़मीन विच में थो चए त असां आयासीं न उन में, का शइ अहिड़ी आहे जेका नाहे इन जे विच में? जेको कुझु आसमान में आहे, जेको कुझु ज़मीन में आहे, ऐं इन जे विच में जेको कुझु आहे, का शइ आहे जेका बचियल हुजे, जेका अलाह ताला जी कुदरत खां ॿाहिरि हुजे? का बि शइ कोन्हे, का बि शइ कोन्हे। जॾहिं आसमान, हिकिड़ी तरह सां इहो बि इशारो थो कयो वञे त जॾहिं आसमान ज़मीन जी हर शइ अलाह ताला जी मिल्कियत आहे, त हज़रत ईसा अल सलाम ऐं हज़रत मरियम अलाम बि अलाह ताला जी मिल्कियत में अची था वञनि। उहे अलाह ताला जा बंदा आहिनि, त उहे ख़ुदा कीअं था थी सघनि? इहे सूरत जॾहिं शुरू थी हुई त उहा शरीयत ज़िक्र सां शुरू थी हुई, त ईमान वारो पंहिंजा अहदनि खे पूरा कयो। सूरत इख़्तिताम थिए थो अल्लाह ताला जी किबराई, अल्लाह ताला जी कुदरत जे बारे में, उन रब जो इज़त ऐं जलाल, माना शरीयत ते शुरू थी ऐं हक़ीक़त जे ज़िक्र ते ख़तमु थी। त ईअं बि चई सघो था त शरीयत ते अमल करे इंसान हक़ीक़त ते पहुचंदो। त हिन सूरत जो जेको शुरू जो चवां थी त शरीयत सां थियो, त हाणे इन सूरत में यहूदियुनि खे रद्द कयो जेके नबी करीम सल वसलम जी शरीयत खे इनकार कंदा हुया, ईसा जो रद्द कयो जेके ईसा अल सलाम खे नौज़बिला हो कर अलाह ताला सां ज़रिए करे मिलायो हुयो। इन सूरत खे इन आयत ते ख़तमु कयो, जंहिंजी माना आहे त हर शइ जो मालिक अलाह ताला आहे। त ख़ुलासो इहो आहे त अलाह ताला इहा जेको रूहनि जो जिस्म जो ख़ालिक आहे, उहो रब करीम आहे जेको जेको ख़ालिक आहे, जेको मालिक आहे, ऐं पंहिंजे मखलूक खे हुकुम ॾिए थो त कहिड़ी शइ करण जो हुकुम ॾिए थो, कहिड़ी शइ जो मना करे थो, ऐं इहा ई शरीयत आहे। उहो रब ख़ालिक ऐं मालिक आहे, उनखे इहो हक़ आहे जंहिंखे हुकुम खे चाहे ख़तमु करे, उहा रब जी मर्ज़ी आहे जंहिं शरीयत खे चाहे मनसूख करे। अलाह ताला यहूदियुनि जी शरीयत खे मनसूख करे नबी करीम सलाहु वसलम जी शरीयत खे नाफ़िज़ कयो, ऐं ईसाइनि खे बि उन जी ॻाल्हि खे बि रद्द कयो, जेके चवनि पिया त ईसा अल इस्लाम हो आहिनि नौज़बिला अलाह ताला सां, अलाह ताला जे पुट आहिनि, त उहो बि ॿुधायो त हर शइ अल्लाह ताला जी मखलूक आहे, त ईसा अल सलाम बि मखलूक आहिनि, उहो रब नथा थी सघनि, उन्हनि जो मालिक बि अल्लाह ताला आहे। रब करीम जी तौफ़ीक़ सां अलहमदिल्ला असांजी सूरह अल माईदा ख़तमु थी आहे अॼु। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब असांजो पढ़णु क़बूल फ़रमाए, इन ते अमल करणु आसान फ़रमाए, ऐं असांखे उन्हनि मां करे जेके जंहिंजो पको यकीन हुजे त रब जी रज़ा में ई कामयाबी आहे। रब करीम असांखे तौफ़ी करे त हिननि खे सही फेम सां समुझूं, अमल कयूं ऐं अॻिते पहुचायूं जेको पढ़ियो आहे। आमीन या रबुल आलमीन। सुभान रबिक रबिल इज़त अम्मा यसिफून, वसलामुन अलल मुरसलीन, वलहमदुलिल्लाहि रबिल आलमीन। तिलावत ॿुधो।
وَإِذْ قَالَ اللَّهُ يَا عِيسَى ابْنَ مَرْيَمَ أَأَنْتَ قُلْتَ لِلنَّاسِ اتَّخِذُونِي وَأُمِّيَ إِلَٰهَيْنِ مِن دُونِ اللَّهِ قَالَ سُبْحَانَكَ مَا يَكُونُ لِي أَنْ أَقُولَ مَا لَيْسَ لِي بِحَقٍّ إِن كنت قلته فقد علمته تعلم ما في نفسي ولا أعلم ما في نفسك إنك أنت علام الغيوب ما قلت لهم إلا ما أمرتني به أن اعبدوا الله ربي وربكم وكنت عليهم شهيدا ما دمت فيهم فلما توفيتني كنت أنت الرقيب عليهم وأنت على كل شيء شهيد إن تعذبهم فإنهم عبادك وإن تغفر لهم فإنك أنت العزيز الحكيم قال الله هذا يوم ينفع الصادقين صدقهم لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا رضي الله عنهم ورضوا عنه ذلك الفوز العظيم لله ملك السماوات والأرض وما فيهن وهو على كل شيء قدير.